सो हे गाईज, वेलकम टू माय शो ऑलमोस्ट फेमस. आणि माझं नाव आहे पृथ्वीराज बोर्शे. मी तुमचा होस्ट आहे आजसाठी. आणि आज आपण बोलणार आहोत संडेजबद्दल, कारण की हा एपिसोड संडेवरच आहे, कारण की हा एपिसोड मी संडेला पब्लिश करणार आहे. सो टुडे बिंग संडे, तर संडेज हॅज अ व्हेरी इम्पॉर्टन्स इन माय लाईफ. की संडे काय करतं. संडे माझ्यासाठी तर एक रिफ्रेशरच आहे. म्हणजे आपण लाईक फुटबॉलचा गेम खेळतो, मध्ये ब्रेक असतो, अँड यू ड्रिंक समथिंग लाईक दॅट एनर्जी. ते गेटोरेड पितो आपण, तर यू गेट एनर्जी. मला संडे तर तसाच होता. तर संडेज म्हणजे हे व्हायरसचे, म्हणजे स्कूल बंद व्हायच्या आधी संडे खूप इम्पॉर्टंट असायचा. आता तर माझ्यासाठी प्रत्येक दिवस संडेच असतो. म्हणजे लाईक शाळा संपेपर्यंत संडे नसतो, मग त्याच्यानंतर संडे. मग तर त्याच्या आधी संडेजचा ना खूप इम्पॉर्टन्स असायचा. संडेजला मी खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचो, की कसं काय करायचं. आय वॉज प्लॅनिंग तर संडेज माझ्यासाठी खूप स्पेशल असायचा. तर संडेजमध्ये मी म्हणजे खूप बऱ्याचशा गोष्टी प्लॅन करायचो, की मित्रांसोबत सायकल चालवायचं, बँड्रा टू पार्ला सायकलवर, बँड्रा टू बँड्रा वेस्ट सायकलवर, लाईक हायवेवर सायकल स्टफ. मग काय झालं की संडेज म्हणजे एव्हरी सेकंड संडे आमचं एक असं प्लॅनिंग असायचं, फॅमिली आउटिंग असायची संडेजची. सेकंड संडे म्हणजे एव्हरी सेकंड संडे, एव्हरी फोर्थ संडे, ऑर एव्हरी फर्स्ट संडे अँड थर्ड संडे, अशी आमची ना आउटिंग असायची. आउटिंगचा सीन काय होता की आउटिंग एकदम मस्त जागेवर असायची. एकतर मग म्हणजे एव्हरी मंथ नसायचं, समटाईम्स लाईक एकतर दादरचं गोमंतक, नाहीतर मग लाईक एनीवेअर जस्ट लाईक चर्च गेट, ऑर वी वुड गो टू एनीवेअर. आय जस्ट डोंट नो, मोस्टली तर दादरच असायचं. की दादर वॉज माय फेवरेट, सेकंड फेवरेट प्लेस बिसाइड्स ऑफ परेल. तर मग एक तर दादर नाही तर परेल. मग त्याच्यानंतर काय झालं की आउटिंग ठरायची रात्री. हां, आउटिंग रात्री ठरायची. आणि मग सकाळी सगळे लवकर उठायचो. लवकर उठल्यावर सगळे तयारी वगैरे करायची, तयारी हे तयारी ते तयारी. मग आता इथे पहिला अडथळा येतो, कसं जायचं. माझं तर एकच रट असायची की जायचं तर कॅबने जायचं, नाही तर नाही जायचं. मला ट्रेन आवडत नाही आणि मी ट्रेनने जाणारही नाही. पण मग कॅब वॉज लाईक ओके कॅब. पण मग कॅबचं कसं असायचं की ओके कॅब आहे, पण कसं आहे कॅब आहे यार. आणि मग कधी जर समर हॉलिडे असले की मग कधीतरी आउटिंग प्लॅनिंग असायचे. मग समरच्या हॉलिडेजमध्ये मी ठरवायचं ओला करायची, शिस्तीत एसीमध्ये जायचं, नाही तर उकळत बसायचं घरात. मला नाही आवडत. तर मग संडेज वॉज लाईक हां चालेल, ओला करायची, ठीक आहे. ओला मी खूप रट लागायचो, लाईक ओला कॅब करायची, कारण की मला गरम होतं. अँड मग मी तिकडे जाऊन पण रेस्टॉरंटच्या एसीच्या सेक्शनमध्ये बसायचो, कारण की एसीसाठी मोठी लाईन असायची, नॉन एसीसाठी लाईन छोटी असायची. तर कारण की रेस्टॉरंट वॉज ऑल्सो फेमस, तर असं असायचं. मग सेकंड अडथळा असा असायचा की आय युज टू गुफ अप ऑन थिंग्स, की मला काही समजायचं नाही. म्हणजे समजायचं पण मी एवढा रिस्पॉन्सिबल नव्हतो, म्हणजे रिस्पॉन्सिबल नाही आहे अजून पण. आय जस्ट मेसअप थिंग्स लाईक आय वुड, पण मी खूप मेसअप करायचो. मग असं व्हायचं, मेसअप झालं की मम्मी चिडायची माझ्यावर. म्हणजे मेसअप कशावर करायचो, की काय कपडे घालू आणि काय ऑल दॅट गर्ली स्टफ, जे मम्मीला नाही आवडत. म्हणजे मम्मी मला करायला लावते की तू असेच कपडे घालतो तसेच घालतो. मला जे कपडे घालायचे घालू दे ना, मी बरमुडावर येईल तिकडे. मम्मीला पण ते मम्मीला चालायचं. मम्मीला असं वाटायचं की आपण जायचं तर एकदम वटमध्ये जायचं. तर असं झालं, मग मला एकदम गरम होणारे कपडे घालायला लागायचे, दॅट जॅकेट आणि मग शर्ट आणि मग खाली जीन्स. मला खूप त्रास व्हायचा. मग मी काय करायचो, ठीक आहे घातलं. मग मी ते कपडे काढून एकदा असं झालं की मी ते कपडे काढून बदलून घेतले. मम्मी चिडली तर पप्पा पण चिडले, कारण की मम्मीने माझ्यावर चिडलं की पप्पा चिडतात. पप्पा म्हणजे डिफेंड करायचा मम्मीला मासा. मग ते काय व्हायचं की सगळे टँट्रम थ्रो करायचे. आणि मग की असं सीन झालं. मग त्याच्यानंतर काय डिसाईड केलं, ठीक आहे चला जसं आहे तसं चला. मग गेलो. तर मग माझं एक अशी थोडी टेरिबल सवय की मी रस्त्यावर फोन करतो. हो, मी रस्त्यावर फोन करतो, म्हणजे टॅक्सीमध्ये, ते ॲक्च्युली नॉर्मल आहे पण माझ्या पॅरेंट्सला आवडत नाही. तर मग मी डिसाईड केलं ठीक आहे आता नाही खेळ, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खेळ. पण रेस्टॉरंटमध्ये तर खेळायचं नसतो असं माझ्या पॅरेंट्सने मी असं पॅक केलं आहे, मला काम येत नाही का. तर हे झालं. विथ दॅट बिंग सेड की असं झालं आहे की आता मोबाईल खेळायचंच नाही घरात. घरात आता जायचा वेळ आहे, मोबाईलमध्ये चार्जिंग असायला पाहिजे अँड ऑल दॅट स्टफ. आय वॉज मग मी फोन चार्जर ठेवायचो आणि मग जायचो. मग टॅक्सीमध्ये काय व्हायचं, टॅक्सीमध्ये मी असं चाल करून ठेवायचो, माझा फोन एका खिशात, मम्मीचा फोन एका खिशात. तर मग मम्मीचा फोन एका खिशात, मम्मीचा फोन घ्यायचो, मम्मीच माझ्याजवळ शिल्लूक त्याची फोन ठेव, मी फोन ठेवून द्यायचो, मम्मीला देऊन द्यायचो. म्हणजे मी असं प्लॅन करायचो की पुढेच बसायचो. मग आता काय करायचं, पुढे बसलो फोन खेळतो, मम्मीला दिसलं म्हणजे अशी मम्मी बघायचीच की मला काय प्रायव्हेट स्पेस नावाची गोष्ट नाही आहे. तर मग मम्मी माझ्याकडे बघत बसायची की काय करतो आहे मुलगा फोनमध्ये. तर मग मी फोन देऊन द्यायचो, लाईक यूट्यूब बघत बसायचो आहे ऑल दॅट स्टफ. तर यूट्यूब बघत बसायचो आणि माझा फोन घ्यायचो. माझ्या फोनचा एक मेजर प्रॉब्लेम होता तेव्हा, लाईक की माझ्याकडे इंटरनेट नव्हतं. मग मी असं करून ठेवलं की सिम कार्ड काढून घेतला मम्मीच्या फोनचा आणि माझ्या फोनवर टाकून घेतला. म्हणजे की येस आता तुला तुझा फोन घ्यायचा, घेऊन टाक, जाळून टाक, मला काही प्रॉब्लेम नाही. मग असं झालं की मग मी फोन खेळत बसायचो, मम्मी माझ्यावर खूप चिडायची. एकदा असं झालं की मम्मी इतकी चिडून घेतली, मम्मी बोलते तुझा फोन दे मला, देऊनच टाक कायमसाठी. म्हटलं का? मग मम्मी म्हटली तू फोन खेळत असतो दरवेळी बघा तेव्हा. मग मी म्हटलं अच्छा ठीक आहे घेऊन टाक, मला काही गरज नाही फोनची ना. देन आफ्टर लाईक 4 to 5 days आय वॉज लाईक फोन कुठे, डॅम इट यार फोन पाहिजे मला, आय जस्ट नीड द फोन. बिकॉज मग मित्रांना वगैरे कॉल करायचा असतो, आय टू डिस्कस ऑन सम थिंग्स की कसं स्कूल आहे, कसं काय आहे. तर हॅविंग सेड सो की डिस्कशन काय करायचं आणि काय नाही, मग आय वॉज मिसिंग आउट ऑन सम थिंग्स विच आर हॅपनिंग ऑन लाईक सोशल मीडिया अँड ऑल दॅट स्टफ. तर असं जर हे झालं की फोन घेऊन घेतला तर मी म्हणजे आता एकदम असा परमसंकटमध्ये सापडून गेलो होतो. तर हे झालं संडेचं. मग काही असे संडे असायचे की त्या दिवशी ना म्हणजे एक टिपिकल संडे होता समर हॉलिडेजमध्ये. आय वॉज लाईक माय फॅमिली मेस्ट अप सो मच बिकॉज ऑफ मी ॲक्च्युली. सो दिस वॉज संडे नाईट. सो आम्ही समर वेकेशन होतो तर आग्रा दिल्लीला ट्रिप प्लॅन केली होती. तर असं झालं की म्हटलं संडे नाईट आहे ना सो यू एन्जॉय बिकॉज दिस इज लाईक लास्ट फोर डेज ऑफ द ट्रिप सो यू एन्जॉय. मग आम्हाला खाऊगल्लीत सोडलं. तर आम्ही खाऊगल्लीमध्ये ट्रिपवाल्यांनी सांगितलं की तुम्ही खाऊगल्लीत जाऊन जितकं काय करायचं काय आहे. पण आम्ही 4 जण नव्हतो, असे काहीतरी 50-60 जण होते. मग 50-60 जण कसे पंक्चुअल आहेत आणि मी पंक्चुअलचा एकदम अपोजिट आहे. तर पंक्चुअलचा एकदम अपोजिट आहे आणि मग मी असं हां येऊन जाऊ आम्ही 2-3 तासात. ओके. मग त्याच्यानंतर काय झालं की आम्ही म्हटलं आता दिल्लीची खाऊगल्ली म्हणजे काहीतरी सॉलिड खायचं आहे. मग पहिले आम्ही खाल्लं मोमोज. म्हणजे चिंदे ओके. मग काहीतरी ते फेमस असं काहीतरी पिझ्झा चाट वगैरे असं काहीतरी होतं, मग ते खाल्लं. मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं म्हणजे पिझ्झाला टाईम लागतो ना, रस्त्यावरचा पिझ्झा खाताना तो पिझ्झावाला काही पटकन नाही बनवत डॉमिनोजसारखं. म्हणजे डॉमिनोजवाला पटकन बनवतच नाही, पण तसं पण टाईम लागतच नाही. मग खूप टाईम लागला त्याने त्या पिझ्झावाल्याने. पिझ्झा होता की पास्ता होता, ओके पिझ्झाच असेल मला तरी आठवते ॲज फार ॲज अ कॅन रिमेंबर की पिझ्झाच होता. तर पिझ्झा खाल्ला आणि मग पिझ्झा खाल्ल्यावर आय वॉज लाईक वॉट सगळे कुठे आहेत. मग पप्पा एकदम चिडले, फुल चिडले, टोटल चिडून गेले. मग लकीली आम्हाला आमच्या हॉटेलचं नाव माहिती होतं. हॉटेलचं नाव कोइन्सिडेंटली ताजमहल आग्रामध्ये होतं ना, सॉरी आय वॉज लाईक आग्राची खाऊगल्ली होती. आय एम सो सॉरी गाईज. तर आग्राच्या खाऊगल्लीमध्ये मग तिथून आम्ही रिक्षा केली आणि रिक्षामधून आम्ही डिसाईड केलं की ताजमहल ईस्ट गेट असं काहीतरी नाव होतं हॉटेलचं. मग त्याने आम्हाला ॲक्च्युअलच्या ईस्ट गेटवर सोडलं आणि आम्ही लाईक व्हॉट हॉटेल कुठे आहे. मग तिथे म्हणलं हॉटेल नाही आहे इकडे. तर मग लाईक अरे यार हॉटेल कुठे, हॉटेल कुठे. मग माय म्हणजे मग मी तिथे गेलो, म्हणजे चालत चालत गेलो हॉटेलपर्यंत. आणि मग हॉटेल मग खाली रात्री जेवण होतं. म्हटलं अच्छा ठीक आहे जेवण घेऊ, कारण की मी आम्ही चार जणांनी एक छोटा तो पिझ्झा खाल्ला, मला तो आवडलाही नव्हता. तर पिझ्झा खाल्ला आणि मग तिथे खाली जेवण होतं, पण त्याच्या म्हणजे जेवण बनायला लाईक अजून दो एक अर्धा तास होता. म्हटलं टी व्ही लावूया. टी व्ही म्हणजे माझ्या मम्मीला कसं आहे की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्यावर थोडासा प्रतिबंध आहे, म्हणजे लिमिटमध्ये वापर. आता माझ्या मम्मीला वाटलं की मी आय वॉज लाईक आग्राच्या खाऊगल्लीमध्ये एन्टायर टाईम मी फोनवरच होतो. ॲक्च्युली आय वॉज नॉट, आय वॉज पेईंग अटेन्शन टू थिंग्स. बट मग आता असं झालं की फोन खेळत होता तो. आता मम्मीच्या आर्ग्यू करण्यामध्ये मला काही हे नव्हतं वाटत की आता आर्ग्यू काबर करू, जाऊ दे उगाच, याचं डोकं वगैरे फिरलं आहे. तर असं झालं की मग मी म्हटलं जाऊ दे आता काय. मग मी टी व्ही लावला, तरी पण लावला मी, म्हणजे इतका नालायक आहे मी, सॉरी गाईज. मी टी व्ही लावला आणि मग असं झालं, मम्मी आली, म्हणजे मम्मी फ्रेश व्हायला गेली होती आणि मी म्हणजे आली बाहेर. आणि मग मम्मी माझ्याकडे बघते, मी मम्मीकडे बघतोय आणि मग मम्मी माझ्याकडे नाही बघत, मी टी व्हीकडे बघते, मम्मी परत माझ्याकडे बघते. इतका घाबरून गेलो की म्हटलं आत्ता असं काय करू. मग मी विचार केला की काय करायचं. तर मम्मी एकदम चोरा चोराला की देऊ टी व्ही बंद कर, तुला समजत नाही का काय चालू इकडे घरामध्ये, एवढं लेट आलो इथे सगळे येऊन गेले ना, असं तसं तसं असं, हां समजत नाही तुला. हां शी वॉज बाउंड टू हिटिंग मी, जस्ट आय डोंट नो व्हॉट वॉज दॅट. असं हातातच घेऊन कंगवा होता, हां कंगवा इज द मोस्ट फेवरेट वेपन ऑफ माय मॉम. मला खूप वेळा कंगवा असा पडला आहे ना, माय गॉड आय जस्ट डोंट वॉन्ट टू टेल यू गाइस, खूप डेंजर पडला आहे. तर कंगवा आता तर म्हटलं आता मम्मीसोबत काय पंगा नको घेऊया. मम्मी टी व्ही बंद केला आणि मग ही माझी सगळ्यात वर्स्ट संडे नाईट होती. सो संडेज बिंग सेड, ही संडेज हे ॲक्च्युली ब्रिटिशर्सच्या रूलच्या आधी एक्झिस्ट नाही करायचं आपल्या इकडे. म्हणजे शनिवारी सुट्टी नाही घ्यायचं कोणी, दे यूज टू वर्क लाईक अ डॉग. डॉग नॉट अ डॉग बट अ खच्चर असतो ना, खच्चर गाढव, गाढवासारखं काम करत असायचो की लाईक म्हणजे थ्रू द होल वीक. संडे वॉज नॉट एक्झिस्टंट. देन द ब्रिटिशर्स की ब्रिटिशर्सचा ना स्केड्यूल होता, स्केड्यूल टाईम टेबल बोलतो ना आपण, तर तो स्केड्यूल होता. दे यूज टू फॉलो द स्केड्यूल अँड की स्केड्यूल काय असतो काय नाही. तर संडे म्हणजे रिचार्ज डे होता त्यांच्यासाठी. तर आपण पण फॉलो करायला लागलो आणि मग वी एंटर्ड इन टू द 21st century. तर संडे हा आपला एक इटर्नल पार्ट होऊन गेला आहे आता आपल्या लाईफचा. तर आज संडे, तर माझं पॉडकास्ट मला संपवावं लागेल, कारण की माझं संडे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके गाईज, बाय, दिस इज फॉर टुडे, इनफ.